आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली एकी हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपैकी कुणीही बेपत्ता नसून या सर्व नागरिकांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. देशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचं केलं लोकार्पण. आणि पूर्व विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर तसंच अमरावती यवतमाळ इथं आज गारपिटीचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली एकी हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून सांगितलं. हा या कार्यक्रमाचा 121वा भाग होता. सुरुवातीलाच पंतप्रधानांनी पहलगाम इथल्या पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं आपलं मन व्यथित झाल्याची भावना व्यक्त केली. या हल्ल्यामुळे देशातला प्रत्येक नागरिक दुःखी असल्याचंही त्यांनी सांगितलं. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना, शाळा महाविद्यालयांमध्ये चैतन्य निर्माण होत असताना आणि पर्यटकांची संख्या वाढत असताना दहशतवाद्यांनी काश्मीरला उद्ध्वस्त करण्याच्या हेतूनं हा कट रचल्याचं ते म्हणाले. या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपले संकल्प अधिक बळकट करावे लागतील आणि एक राष्ट्र म्हणून प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल असं ते म्हणाले. जगभरातल्या देशांच्या नेत्यांनी या कठीण काळात भारतासोबत असल्याचा संदेश दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.
साथियों, भारत के हम लोगों में जो आक्रोश है वो आक्रोश पूरी दुनिया में है. इस आतंकी हमले के बाद लगातार दुनिया भर से संवेदनाएं आ रही है. मुझे भी ग्लोबल लीडर्स ने फोन किए हैं, पत्र लिखे हैं, संदेश भेजे हैं. इस जघन्य तरीके से किए गए आतंकी हमले की सबने कठोर निंदा की है. उन्होंने मृतकों के परिवारजनों के प्रति संवेदनाएं प्रकट की है. पूरा विश्व आतंकवाद के खिलाफ हमारी लड़ाई में 140 करोड़ भारतीयों के साथ खड़ा है. मैं पीड़ित परिवारों को फिर भरोसा देता हूं, उन्हें न्याय मिलेगा, न्याय मिलकर रहेगा. इस हमले के दोषियों और साजिश रचने वालों को कठोरतम जवाब दिया जाएगा.
ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ के कस्तुरी रंगन यांचं नुकतंच निधन झाल्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी शिक्षण, विज्ञान आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याला उजाळा दिला. युवकांची प्रतिभा, शिक्षण आणि अंतराळ विज्ञानाशी संबंधित त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा अनुभव त्यांनी श्रोत्यांसमोर मांडला. त्यांच्यामुळेच इस्रोला नवी ओळख मिळाली तसंच भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला जागतिक मान्यता मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. वसुधैव कुटुंबकम हीच आपली परंपरा आणि संस्कार असल्याचं सांगत पंतप्रधानांनी अलीकडेच म्यानमारमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर भारतानं ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत म्यानमारमध्ये केलेल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती दिली. या अभियानाअंतर्गत भारताच्या पथकानं तिथं फील्ड हॉस्पिटल उभारलं. अभियंत्यांच्या पथकानं महत्वाच्या इमारती आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीच्या मूल्यांकनात मदत केली तर मदत करणाऱ्या पथकानं गरजूंना आवश्यक साहित्य पुरवल्याची माहितीही त्यांनी दिली. आपले 140 कोटी नागरिक, त्यांचं सामर्थ्य, त्यांची इच्छाशक्ती हे आपल्या देशाचं सर्वात मोठं बळ आहे असं मोदी म्हणाले. लवकरच येत्या 5 जूनला 1 वर्ष पूर्ण होणार असलेल्या एक पेड मा के नाम या वृक्ष लागवड मोहिमेला मिळालेलं यश हे त्याचंच द्योतक असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं. पृथ्वीचं आरोग्य सांभाळण्यासाठी, हवामान बदलाच्या आव्हानावर मात करण्यासाठी आणि आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपैकी कोणीही बेपत्ता नसून या सर्व नागरिकांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना दिली.
आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे, कृपया याच्यावर उलट्या सीध्या बातम्या करू नका. कोणी 107 नागरिक हरवले आहेत? एकही हरवलेला नाही. जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही. माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होईल.
गृह विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या 48 शहरांमध्ये 5023 पाकिस्तानी नागरिक राहतात. या सर्व नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत देशातून बाहेर काढलं जाईल असं फडणवीस यांनी नमूद केलं. देशातल्या सर्व दूरचित्रवाहिन्या, वृत्तसंस्था आणि समाज माध्यम वापरकर्ते यांनी राष्ट्रीय सुरक्षिततेच्या हितासाठी सावधगिरी बाळगण्याचं आणि विद्यमान कायदे आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत संरक्षणविषयक कारवाईशी संबंधित कोणत्याही प्रकारचं प्रत्यक्ष दृश्य प्रसारण किंवा स्रोत आधारित माहिती प्रसारित केली जाऊ नये असं स्पष्टपणे सांगितलं आहे. संवेदनशील माहिती उघड केल्याचा शत्रूला फायदा होईल आपल्या संरक्षण दलांची कार्यक्षमता आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. कारगिल युद्ध, मुंबई दहशतवादी हल्ला आणि कंधार अपहरणाच्या घटनांची आठवण या संदर्भात करून देण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज सांगितलं की भारत कर्करोगाच्या उपचारात मोठी प्रगती करत असून मोठ्या प्रमाणात उपचार केंद्र स्थापन करण्यावर आणि लवकर निदानाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यांनी द लॅन्सेट या मान्यताप्राप्त वैद्यकीय जर्नलच्या एका अहवालाचा संदर्भ देत म्हटलं की सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतातील 90% कर्करोग रुग्ण आता निदान झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत उपचार सुरू करत आहेत. हा जागतिक स्तरावरील विक्रम आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोग वरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्रप्रणालीचं आणि कर्करोग संस्थेच्या विस्तारित भागाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसंच केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी नड्डा बोलत होते. नवीन ट्रू बीम प्रणाली कर्करोगाच्या रुग्णांवर अधिक अचूक आणि प्रभावी उपचार करण्यास सक्षम ठरणार असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचार खर्चाचा मोफत समावेश केला जात आहे असंही नड्डा यांनी यावेळी सांगितलं.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये लगभग 1960 सर्जिकल इंटरवेंशन की हमने स्कोप दी है. उस 1960 में 219 पैकेजेस आर ओनली रिलेटेड टू कैंसर. यू कैन अंडरस्टैंड अ पुअर मैन. भारत के 60 करोड़ लोग, 50 करोड़ लोग वो जो गरीब हैं और 6 करोड़ वो माताएं बहनें और बुजुर्ग किसी भी आमदनी के किसी भी आयु के 60-70 साल से ऊपर के लोग जीवन के अंतिम समय तक उनको कैंसर का और उनके लिए 5 लाख रुपए की व्यवस्था जीवन अंत तक करने की व्यवस्था प्रधानमंत्री मोदी जी ने की है. ये भी मैं आपको बताना चाहता.
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील 3 ते 4 वर्षात उभी करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.
आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग याच्या दोघांच्याही समन्वयातनं एक चांगली त्रिस्तरीय सिस्टीम ही पुढच्या 3 ते 4 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभी करायची आहे की ज्यातनं कुठल्याही व्यक्तीला क्वालिटी हेल्थ केअर ही सरकारी व्यवस्थेमध्ये त्याच्या घरापासून 3 ते 5 किलोमीटरमध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचं एक ज्याला आपण असं म्हणतो हब अँड स्पोकचं एक मॉडेल हे आता आपण नव्याने तयार करतो आहोत.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की राज्यात गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये जवळपास 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयं सुरू केली आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांसाठी जवळपास 5,000 कोटी रुपयांचं कर्ज उभारण्यात आलं आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुपांतरित झाले आहेत. अशा जिल्ह्यात स्वतंत्र सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णयही घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. हवामान. विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासांमध्ये नागपूर, भंडारा, वर्धा जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथं 43.9 अंश सेल्सिअस करण्यात आली असून नागपूरचं कमाल तापमान 42.6 अंश सेल्सिअस होतं. नागपूरचं हवामान ढगाळ असल्यानं तापमानात घट झाली आहे. आज पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर तसंच अमरावती, यवतमाळ इथं गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आयपीएल T20 क्रिकेटमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघानं 7 गडी बाद 215 धावा केल्या असून लखनौ संघापुढे जिंकण्यासाठी 216 धावांचं लक्ष ठेवलं आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून मिचेल मार्श आणि एडेन मेक्रम सध्या 18 धावा करून धावपट्टीवर खेळत आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली एकी हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन आणि पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर तसंच अमरावती, यवतमाळ इथं आज गारपिटीचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.